नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. भुरग्यांच्या योग्य पोषणाखातीर आवयकूय पोषण मेळप भोव मोलाचे आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरात आयच्यान राष्ट्रीय पोषण सप्तकाची सुरवात करतना म्हळां. फाटल्या 2 महिन्यांत उटंगाराच्या पावसाक लागून पिकावळीचे लुकसाण जाल्ल्या सुमार 3,000 शेतकारांक कृषी खात्याकडल्यान 3.75 कोटी रुपया भरपाय मेळटली अशी माहिती कृषी संचालकांनी दिल्या. नवी दिल्लीत जाल्ले बीएल टीम 2024 कार्यावळींत गोंय पर्यटन दालनाक उत्कृष्ट सजावट पुरस्कार फावो जाला. गोंय सरकारान गोंयातल्या सगळ्या सरकारी शाळांनी वर्सुकी मायोपिया तपासणे खातीर सुचोवणी जारी केल्या आनी हवामान खात्यान सप्टेंबर म्हयन्यात सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय परगटायल्या. आता पुराय खबरो. देशभरात आयच्यान राष्ट्रीय पोषण सप्तक मनयतात. दरवर्सा 1 ते 7 सप्टेंबर ह्या कालावधीत हे सप्तक मनयतात. ही वर्सुकी कार्यावळ 1982 वर्सा सावन बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयाच्या अन्न आनी पोषण मंडळान सुरू केल्ली. सप्तकभर चलपी ह्या कार्यावळीचे उद्दिष्ट भौसामदी पोषण आनी भलायके संबंधीत जागृताय वाडोवप हे आसा. ताची उत्पादकताय अर्थिक वाड आनी निमाणे राष्ट्राच्या उदरगतीचे खोलायेन परिणाम जावंक शकता. ह्या सप्तकांत सरकारी आनी बिगर सरकारी संघटनांनी आयोजित केल्ल्या पोषण शिक्षण आनी प्रशिक्षण कार्यावळींचेर व्हड भर दितात. ह्या सप्तकभर देशभरांत जायते परिसंवाद कार्यशाळा शिक्षणीक कार्यावळी परिशदो आनी लोकजागृताय मोहीम घडोवन हाडटात. भुरगेपणांत जितले बरे पोषण मेळत तितले मानसीक उदरगत बरी जाता. भुरग्यांक योग्य पोषणाखातीर आवयकूय पुराय पोषण मेळप म्हत्वाचे आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या सप्तका निमतान उलयतना सांगला. अंदूच्या मॉन्सून हंगामांत जून आनी जुलय ह्या 2 महिन्यांत उटंगाराच्या पावसाक लागून पिकावळीची लुकसाण जाल्ल्या सुमार 3,000 शेतकारांक कृषी खात्याकडल्यान 3.75 कोटी रुपया भरपाय मेळटली हे विशीं खात्यान प्रक्रिया सुरू केल्या अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाय हांणी दिल्या. अंदू गोंयांत व्हड प्रमाणांत पावस पडिल्ल्यान शेतकारांच्या पिकावळीची लुकसाणी जाल्या. ह्या हंगामांत आतां मेरेन विक्रमी पावस पडून फाटले कांय वर्सांतलो पावसाचो विक्रम मोडला. जून आनी जुलय ह्या 2 महिन्यांत वादळी पावस पडलो हाका लागून राज्यांतल्या शेतकारांच्या पिकावळीचें लुकसाण जालां. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनांत हो प्रस्न मुखार आयले उपरांत विरोधी आमदारांनी पावसान लुकसाणी जाल्ल्या शेतकारांक बेगीन लुकसाण भरपाय दिवपाची मागणी केल्ली. ते उपरांत चवथी पयली लुकसाणी जाल्ल्या शेतकारांक भरपाय दिवपाचे निर्देश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कृषी खात्याक दिले. उपरांत खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यांत भोंवडी करून पिकांच्या लुकसाणीचो अहवाल तयार केला. ते प्रमाण सुमार 3,000 शेतकारांच्या पिकांचे 3.75 कोटी रुपयांचे लुकसाण जालां अशें उजवाडाक आयलां. ते प्रमाण फुडल्या 4 दिसांत ह्या सगळ्या शेतकारांक लुकसाण भरपाय दिवपाची प्रक्रिया खात्यान सुरू केल्या अशें फळदेसाय हांणी सांगले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 7व्या स्थापणूक दिसानिमतान आज संचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि बँकेच्या सोप्या आणि किफायतशीर सेवावरवीं आर्थिक समावेशाचे उद्दिष्ट पुराय करपाखातीर बँकेचे भूमिकेचेर भर दिलो. हो उपक्रम सुरू झाले उपरांत सुमार 9.88 कोटी भारतीयांची बँक खाती उघडल्यात. वेगवेगळ्या येवजण्यांचो 45,000 कोटी रुपयांचो अर्थिक लाव लावार्थ्यांक मेळ्ळा अशी माहिती मंत्री सिंधिया हांणी दिली. एअर मार्शल तेजिंदर सिंग हांणी आयज नवी दिल्लींत भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्विकारलो. पदभार स्विकारल्या उपरांत तांणी राष्ट्रीय युद्ध स्मारकाक भेट दिली आनी सर्वोच्च बलिदान दिल्ल्या शूरवीरांक आर्गां ओपली. एअर मार्शल तेजिंदर हे नॅशनल डिफेन्स अकादमीचे आदले विद्यार्थी. तशे 13 जून 1987 वर्सा तांकां भारतीय हवाई दळाच्या लढाऊ विभागात आस्पावन घेतिल्ले. 4,500 वरां वयर उड्डाणाचो अनुभव आशिल्ले ते श्रेणी ए पात्र उड्डाण प्रशिक्षक आसात. ते डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आनी नॅशनल डिफेन्स कॉलेजचे आदले विद्यार्थी आसात. तांकां 2007 वर्सा वायुसेना पदक आनी 2022 वर्सा अतिविशिष्ट सेवा पदक फावो जाला. नवी दिल्लीतल्या यशोभूमी द्वारकांत 29 ते 31 ऑगस्ट मजगतीं जाल्ले बीएल टीम 2024 कार्यावळींत गोंय पर्यटन विभागाचे दालन परझळ्ळें. गोंयचे आगळेवेगळे आकर्षण दाखोवपा खातीर आनी प्रवासी उद्देगांक बरे नातें जोडपा खातीर ही कार्यावळ एक उत्कृष्ट माची जावन आसा. गोंय पर्यटन दालनाक बीएलटीएम 2024 उत्कृष्ट सजावट पुरस्कार फावो जाला. ह्या पुरस्कारावरवी पर्यटकांक राज्यांच्या आकर्षणांत माफियात राज्याच्या आकर्षणान प्रभावित केल्यात। ही मान्यताय गोयच्या दालनात इमर्सिव्ह आणि सुबितकायेच्या नदरेन अणभव दिवपी आकर्षक बांदिलकी समर्पित करता। उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज, पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक सुश्री मुग्धा सिन्हा, आयएएस आणि आयसीआरटीचे संस्थापक संचालक डॉ हॅरोल्ड गुडविन आणि हेर मानेस्तांनी गोयच्या दालनाक भोवमानित केले। जीटीडीसीचे विपणन व्यवस्थापक प्रवीण कुमार फळदेसाय, पालवी पर्यटन अधिकारी प्रभाकर गावडे आणि पर्यटन विभागाचे माहिती सहाय्यक उदय नायक हांच्या फुडारपणाखाला गोय पर्यटन प्रतिनिधींनी हे कार्यावळीत राज्याचे पर्यटन दालनाचे प्रतिनिधित्व केले। यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात। गोंय सरकारान पयलेच खेपे गोंयातल्या सगळ्या सरकारी शाळांनी वर्सुकी मायोपिया तपासणे खातीर सुचोवणी जारी केल्या। भारतातल्या भुरग्यांच्या दोळ्यांची जतनाय घेवपाच्या नदरेन हे एक महत्वाचे पावल आसा। गोयातल्या शालेय भुरग्यांमधल्या मायोपियाक फुडो करपाच्या उद्देशान गोयात वन सायट एसिलोर लुक्सोटिका फाउंडेशनाच्या व्हिजन फॉर ऑल या कार्यावळीचे एक वर्ष यशस्वी तरेन पुराय झाले, ते उपरांत ही सुचोवणी केल्या। फाटल्या वर्सभरांत या उपक्रमाखाला 2,50,000 गरजवंत भुरग्यांचे दोळे तपासले, तशेंच 2,400 परस अधिक सरकारी शाळेतल्या शिक्षकांक मुळावी नदर तीक्ष्णताय चाचण्यो घेवचे खातीर प्रशिक्षित केल्यात। कार्यावळीवरवी वखलां घेतिल्ल्या विद्यार्थ्यांमधली शिकपाची तांक लक्ष ओडचे खातीर आणि आत्मविश्वासान मुळाव्या परिणामात सुधारणा दिसल्या। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां की गोंयातल्या भुरग्यां खातीर सर्वसमावेशक भलायकी सेवेक उर्ब दिवप हे आमचे मुखेल ध्येय आसा। पूण गोंयात पावसान जायत्या वर्सांचे विक्रम मोडल्यात। सप्टेंबरांत सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। हवामान खात्यान हालीं जाहीर केल्ल्या अहवालांतल्यान ही माहिती मेळ्ळ्या। ते प्रमाण सप्टेंबरांत गोंयांत चडांत चड आनी उण्यांत उणें तापमानूय चड आसपाची शक्यताय आसा। गोंयांत 1 जून ते 31 ऑगस्ट ह्या काळांत सरासरी 154.43 इंच पावस पडला। अंदू पावसाचे प्रमाण 45.9% चड आसा। मजगतीं वाळपयस सगळ्यांत चड 197.21 इंच पावस पडला। हाचे उपरांत सांगे वाठारांत 187.70 इंच, साकळी 167.79 इंच, केपे 167.10 इंच, पेडणे 158.13 इंच, पोरणे गोंय 151.98 इंच, जाल्यार फोंडे वाठारांत 150 इंच आनी काणकोणांत 148.96 इंच पावस पडला। इतले मजगतीं 2 ते 4 सप्टेंबर ह्या काळांत मध्यम पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायल्या आनी येलो अलर्ट जारी केला। तंत्रगिन्यानाक लागून आता कसलीच माहिती मेळप सोपे जालां, पूण फकत माहिती म्हळ्यार गिन्यान न्हय अशें डॉ नारायण देसाय हांणी सांगलें। केरी फोंडेच्या श्री विजयादुर्गा संस्थान समितीन घडोवन हाडिल्ल्या शिश्यवृत्ती भेटवण सुवाळ्यांत मुखेल सोयरे ह्या नात्यान ते उलयताले। हो सुवाळो केरी श्री विजयादुर्गा संस्थानच्या कल्याण मंडपांत जालो। माहितीचे रुपांतर गिन्यानात करपाचे प्रक्रियेत शिक्षण म्हणटात। दरेक विद्यार्थ्यान आपली आवड आणि तांक पळोवन अभ्यासक्रम निवडचो असंही त्यांनी सांगले। हे कार्यावळीत 10वी आणि 12वीच्या वट्ट 20 विद्यार्थ्यांक मुखेल सोयऱ्यांचे हस्तुकी शिश्यवृत्त्यो भेटयल्यो। हरियाणात 16 ते 18 ऑक्टोबर मेरेन चलपी 32वे कनिष्ठ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट सर्ती खातीर गोंयचे पंगडाची निवड करपा खातीर गोंय टेनिस बॉल क्रिकेट संघटने वतीन 19 वर्सां पिराये सकयले चले आनी चलयांच्या पंगडाची निवड करपाक निवड चाचणीचे आयोजन केलां। 15 ऑक्टोबर 2005 वा ते उपरांत जल्मल्ले खेळगडे हे चाचणेक वांटेकार जावपाक शकतात। खेळगड्या खातीरच्यो निवड चाचणी 2 सप्टेंबराक दनपरा 2 वरांचेर बोरी पंचायत मैदानाचेर, 3 सप्टेंबराक दनपरा 3 वरांचेर माशेलच्या शारदा इंग्लीश हायस्कुलाच्या मैदानाचेर, 4 सप्टेंबराक दनपरा 3 वरांचेर खोला काणकोणच्या पंचायत मैदानाचेर, जाल्यार 5 सप्टेंबराक दनपरा 3 वरांचेर तुये पेडणेच्या सुरेश रैना मैदानाचेर निवड चाचणी घेतल्यो। इच्छुक खेळगड्यांनी आधार कार्ड, जल्म दाखल्याची प्रत आणि 2 फोट्यांसयत हरेश पार्शेकार वा निलेश नायक हांचे कडेन संपर्क साधचो असे दाळवणदारांनी कळीत केला। आनी खबरो सोपोवच्या आदी पोसून एक फावट मुखेल खबरो। भुरग्यांच्या योग्य पोषणा खातीर आवयकूय पोषण मेळप भोव मोलाचे आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांत आयच्यान राष्ट्रीय पोषण सप्तकाची सुरवात करतना म्हळां। फाटले 2 महिन्यात उटंगाराच्या पावसा लागून पिकावळीचे नुकसान झाल्या सुमार 3,000 शेतकऱ्यांक कृषी खात्याकडल्यान 3.75 कोटी रुपया भरपाय मेळटली अशी माहिती कृषी संचालकांनी दिल्या. नवी दिल्लींत जाल्ले बीएलटीएम 2024 कार्यावळींत गोंय पर्यटन दालनाक उत्कृश्ट सजावट पुरस्कार फावो जाला. गोंय सरकारान गोंयांतल्या सगळ्या सरकारी शाळांनी वर्सुकी मायोपी या तपासणे खातीर सुचोवणी जारी केल्या आनी हवामान खात्यान सप्टेंबर म्हयन्यात सरासरी परस चड पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.